सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि आज आपण मालेगावातले असिस्टंट सब इन्स्पेक्टर मिस्टर राजेंद्र सोनावणे यांच्याशी बोलतो आहोत, ज्यांना आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावं लागतं पण तरी सुद्धा कोविड 19 सोबत लढा चाललेला आहे संपूर्ण देशाचा, तर मी मागं हटणार नाही, मी मला हवी असलेली मेडिकल लीव्ह घेणार नाही, मी कामावर रुजू होईन असं त्यांनी ठरवलं.
अधिकारी जे आहेत ना, आता याच्या अगोदर पण जे अगोदर अधिकारी होते त्यांना पण माझा प्रॉब्लेम माहिती होता आणि ते पण मग मला माझी काळजी घ्यायचे, जर हजेरी जर असली तर ते सांगायचे की दादा तुम्ही बसून घ्या बाजूला, म्हणजे इतकी काळजी घ्यायची. आणि आपल्याला जर काही असं आवश्यकता असली तर सांगलं की दादा तुम्हाला काही अडचण असली तर आम्हाला सांगा, सांगितलं ते बरोबर आपल्याला मदत करायची.
नाशिक हे बोलणं असं सुरू राहणार आहे, कुठेही जायचं नाहीये, बजाते राहू.